पई दीपा जिया बंबाळी, का चंद्र हनजे उजळी, हे काय बोल अंशुमाळी प्रकाशिजे। ते आघवेची दिसणे जयाचे का न देखणे, विश्व भासत असे जेणे लपालेनी। जैसे शिंपीपण हारपे, तव तव खरे होय रूपे, का दोरी लोपता सापे फार होईजे। तैसी चंद्र सूर्यादी थोरे, ये तेजे जिये भारे, तिये जयाचे नि आधारे प्रकाशती। ते वस्तु की तेजो राशी, सर्व भूतात्मक सरीसी, चंद्र सूर्याचा मानसी प्रकाशे जे। म्हणून चंद्र सूर्य कडवसा, पडती वस्तूचा प्रकाशा, या लागी तेज जे तेजसा, ते वस्तूचे अंग। आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रार केसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी। ना तरी प्रबोधलिये वेळे, ते स्वप्नींची डिंडिमा मावळे, का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका। तैसा जिये वस्तूच्या ठाई, कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा। उडती जे तेथ गेले, ते न घेतीची माघवती पाऊले, महोदधिका मिनले स्त्रोत जैसे, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयचिना माघारी परती जैसी, नाना गेलिया अंतराळा, न येतीची वन्ही ज्वाळा, नाही तप्त लोहोनी जळा निघणे जेवी, तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा। आठवते का? नतत भासयते सूर्यो, न शशांको, न पावकहा, यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम। माझी कल्पना, आपलं हे प्रवचन किती किती दिवसांनी होत असेल? तीन आठवड्यांनी आज आपण इथं एकत्र जमलो। त्या परमात्म वस्तूला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र नाही, अग्नी नाही। ज्या ठिकाणी गेले असताना परत माघवता जन्म होत नाही, ते माझं परमधाम, तद्धाम परमं मम, माझं ते परमधाम आहे असं समज। वृक्षाच्या रूपकानी केलेलं परब्रह्म तत्वाचं ज्ञान या श्लोकापाशी संत 15व्या अध्यायात। या श्लोकावर आपली बरीच प्रवचनं झाली आणि मागच्या वेळेला आत्ता वाचल्या त्या सगळ्या ओव्या आपण पाहिलेल्या होत्या। दिव्याच्या प्रकाशामध्ये जे प्रकाशित होतं, किंवा चंद्राच्या चांदण्यामध्ये जे उजळून टाकतं, एवढंच नव्हे तर सूर्य ज्याला प्रकाशित करतो, ते आघवेची दिसणे जयाचे का न देखणे, ते सर्व दिसणं हे परब्रह्माच्या दर्शनाच्या ठिकाणी न पाहिल्यासारखं आहे। जेव्हा परब्रह्माचा किंवा परमात्म्याचा प्रत्यय येतो, तेव्हा सूर्याचं काही काम चालत नाही। त्यावेळेला अग्नीचं, चंद्राचं काही काम चालत नाही, याचं कारण त्यावेळेला इंद्रियांचंच काही काम चालत नाही। अस्थिची या डोळा, पाहेन ब्रह्मा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख, असं समर्थ म्हणतात। डोळ्याने मी परमात्मा पाहिन असं जो म्हणतो, तो ज्ञाता नाही, त्याची केवळ बडबड। तसा तो उघड्या डोळ्यांना दिसणारा नाही, तो डोळ्यांना दिसणारा नसल्यामुळे सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही। सूर्य ज्याला प्रकाशित करू शकतो ते नव्हे, असं असल्यामुळं सूर्य, चंद्र, तारका नेमा विद्युतो भाति कुतोयम अग्नि तमेव भांतम अनुभाति सर्वम तस्य भाषा सर्वम इदम विभाति, त्याच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित होतात. माझ्या प्रकाशाने सूर्य प्रकाशित होतो, सूर्याच्या प्रकाशाने मी नाही. मला समजतो सूर्य आहे, मला समजतो दिवा आहे, मला समजतो चंद्राचं चांदण आहे, हे मला समजतं. सूर्यालाही प्रकाशित करणारा आत्मा आहे, चंद्रालाही प्रकाशित करणारा आत्मा आहे, परमात्मा आहे. परमात्म्यामुळे ते प्रकाशित होतील, त्यांच्यामुळे परमात्मा नाही. म्हणून जेव्हा जेव्हा परमात्मा प्रकाशित होतो तेव्हा तेव्हा तो स्वसंवेद्य असल्यामुळं आणि स्वयंप्रकाश असल्यामुळं तो आपला आपण प्रकट होतो. स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान असं म्हटलेलं आहे. त्याचा आविर्भाव आपला आपण होतो, कोणीही त्याचा आविर्भाव करायला समर्थ नाही. तो स्वयंप्रकाश आपल्या ठिकाणी प्रकाशित आहेच. फक्त आमचं जे पाहणं असतं ते पाहणं अज्ञानाने प्रेरित असतं, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. जसं शास्त्रामध्ये प्रयोग पाचवीच्या मुलांना शिकवला जातो की पाण्यातून येणारे प्रकाशाचे किरण हे वाकून येतात, त्यामुळे पाण्यात घातलेली काठी ही तिरकी दिसते. ती सरळ असताना देखील थोडी तिरकी दिसते. ती मोडल्यासारखी अथवा थोडी तिरकी अशा करता की पाण्यातून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते प्रकाश किरण थोडे वाकून येतात. आमचं जे पाहणं आहे ते पाहणं आमच्या प्रकृतीने प्रेरित होतं आणि त्या प्रकृतीने जगत दिसतं, परमात्मा दिसत नाही. आमची इंद्रिय जगत पाहतात, परमात्मा पाहायला समर्थ नाहीत. आणि आमची इंद्रिय ते पाहतात की जे सूर्य उजळू शकतो, जे चंद्र उजळू शकतो. आमची इंद्रिय परमात्मा पाहायला समर्थच नसतात. तसंही सूर्य परमात्मा प्रकाशित करायला समर्थ नाहीच. ते सामर्थ्य सूर्याच्या ठिकाणी नाही, ते सामर्थ्य आहे आमच्या ठिकाणी. तसंही हा दिवा आहे, हा दिवा सर्वत्र प्रकाश पाडू शकेल. पण सर्वत्र प्रकाश पाडलाय हे समजण्यासाठी डोळे तर पाहिजेत. जो अंध आहे त्याला समजणार नाही की सगळीकडे प्रकाश या दिव्याने निर्माण केलेला आहे. त्यामुळे सूर्याने निर्माण केलेला प्रकाश पाहण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता आहे आणि डोळे त्या ठिकाणी कुचकामी आहेत. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, त्या ठिकाणी वाणी परत फिरते. मनाचाही उपयोग नाही, इंद्रियांचाही उपयोग नाही. असं असल्यामुळे सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही. ते आघवेची दिसणे जयाचे का न देखणे, परब्रह्म पाहण्याच्या बाबत सूर्य जे प्रकाशित करतो ते जणू न पाहिल्यासारखं आहे. विश्व भासत असे जेणे लपालेनी, जो मुळात लपला आपल्या ठिकाणी अप्रगट राहिला म्हणून विश्व दिसत. ज्ञानेश्वर महाराजांनी तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी, सद्गुरूंचं वर्णन करत असताना तुम्ही ज्ञान रूपानी ज्यांच्या ठिकाणी लपून राहता नाहीसे होता ते विश्व पाहतात प्रगट. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रगट होता तई करीसी आघवेची तू, तेव्हा तुम्ही सर्व भरून राहिलेले आहात असं साधकाला समजतं. जैसे शिंपीपण हरपे तव तव खरे होय रूपे, शिंपला रूप दिसण्यासाठी म्हणून शिंपला नाहीसा व्हायला लागतो. नाहीसा व्हायला लागतो याचा अर्थ शिंपल्याच्या जागी अन्य गुणधर्माचं असं रूप दिसायला सुरुवात होते. शिंपला तरी दिसेल किंवा रूप तरी दिसेल. का दोरी लोपता सापे फार होईजे, सर्प जर दिसायचा असेल दृष्टीभ्रमानी विवर्तामुळं तर दोरीचा लोप झाला पाहिजे तर दोरीच्याच आकाराचा सर्प तिथं दिसेल. तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे नि आधारे प्रकाशित. परमात्म्याचं परब्रह्म सत्तेचं ज्ञान नसण्याच्या आधारावर चंद्र सूर्य इत्यादी थोर झालेले आहेत. ते वस्तू की तेजो राशी, वस्तू म्हणजे परमात्मा, तो परमात्मा तेजो राशी सर्व भूतात्मक सरीसी सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी अधिष्ठानभूत सारखेपणाने अधिष्ठानभूत असणारा. समर्थ म्हणतात सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. सर्वत्र एक एक सारखा जाणीवेच्या अंगाने भरून राहिलेला चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशेचे त्याचाच प्रकाश चंद्र सूर्याच्या चंद्र सूर्याला देखील प्राप्त होतो. म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा, चंद्र सूर्य हे कवडशा सारखे एक तिरीप जशी असावी तसे तेजोहीन ज्या प्रकाशा पुढे आहेत या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग. तेजवंतांचं जे तेज ते खरं म्हणजे परब्रह्म सत्तेचं अंग. आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रारकेसी, जो प्रगट झाला असताना चंद्र आणि अर्क सूर्य सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी, चंद्र नक्षत्र इत्यादी सूर्य उगवल्यानंतर जशी दिसेनाशी होतात असतानाच तसा सूर्य चंद्र हे जो प्रगट झालेला असताना अप्रगट होऊन जातात. एखादा ध्यानयोगी जो आत आत वृत्तीचा लोप झाल्यानंतर ज्या वेळेला वृत्ती लोप झाल्यामुळं मन नाहीस झाल्यामुळं मन आणि देहाचं असणं त्याची जाणीव ही दोन्ही अगदी एकसारखी बरोबरीनी असते. मन नाहीस झालं की देह भावना नाहीशी होते. जसं झोपेमध्ये मन संपलं की देहाची आठवण संपते तसं ध्यानामध्ये देखील वृत्ती लोप झाला मन नाहीस झालं की देहाची आठवण क्षण मात्र जितका वेळ वृत्ती लोप असेल तितका वेळ देहाची आठवण नाहीशी होते. स्थळ संपल्यामुळं काळाची गणना देखील संपते. अवतीभोवतीचं भान देखील नाहीस होत. अशा वेळेला केवळ अस्तित्व मात्र अशी परमात्म वस्तू प्रकट होते. आणि आपण परमात्मा अशा प्रकारचा स्पष्ट बोध साधकाला होतो. या बोधाच्या प्रकाशामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रारकेसी. मग चंद्र आहे की सूर्य आहे त्याचा कुठं प्रकाश आहे याचं कोणतंही भान संपून जात. सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी, ना तरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे, का नुरेची सांज वळे मृग तृष्णिका. किंवा झोपी गेलेली व्यक्ती तिला जागृती आल्यानंतर स्वप्नामध्ये जे जे काही चाललेलं होतं ते सगळं क्षणार्धात संपून जात. कधी कधी स्वप्न फार सुखावह असत. अशा वेळेला व्यक्ती परत झोपायचा प्रयत्न करते, परत ते पडेल की काय असं वाटत. ती झोपायचा प्रयत्न करते, तिला असं वाटत की हे स्वप्न चालू राहावं. पण स्वप्नींची डिंडिमा मावळे, पण स्वप्न एकदा मोडलं आणि प्रबोध झाला जागृती आली की संपलं किंवा कधी कधी स्वप्न भयानक असतं. स्वप्न जेव्हा भयानक असतं तेव्हा व्यक्ती अर्धवट झोपेत बरळत असते, रडते, कणते. जागी झाल्यानंतर देखील घाबरलेली असते आणि अगदीच कन्फर्म करत असते की काही नाहीये ना, खरंच स्वप्नच होत ना ते. का नुरेची सांज वेळे मृग तृष्णिका, किंवा संध्याकाळच्या वेळेला जसं मृगजळ शिल्लक राहत नाही त्याच्यासाठी रणरण तर ऊनच पाहिजे. तैसी जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही, तसं परमात्म दर्शनाच्या वेळेला कुठलीच कल्पना, कुठलाच विचार, कुठलीच वृत्ती, कोणताच आभास शिल्लक नसतो. ते माझे निजधाम पाही पाटाचे का, ते माझं मुख्य निजधाम असं ओळख. आपल्याला नेहमी असं वाटतं की तद्धाम परम मम, याचा अर्थ आपण ज्या घरात राहतो त्याच्यापेक्षा अन्य कुठेतरी आणि खूप दूर कुठेतरी उंच देखील असं ते धाम असावं, परमधाम परमात्म्याचं. पण तशी ती कल्पना नाही. ते परमधाम म्हणजे सर्व विचार, सर्व वृत्ती, सर्व विकार, सर्व कल्पना मावळल्या की आपल्याच ठिकाणी देहबुद्धीचा लोप होतो, इंद्रियादींचा लोप होतो, जगताचं भान नाहीसं होतं. असं स्थळ काळ विवर्जित अशा वेळेला कोणी एक जागा असतो, त्याला समजतं की हे सर्व गेलेलं आहे आणि त्याला आत्मबोध होतो. तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, केवळ द्रष्टा शिल्लक राहतो आणि बराच वेळ केवळ द्रष्टा शिल्लक राहिल्यावर द्रष्ट्याला आत्मबोध होतो. ते माझे निजधाम पाही पाटाचे गा, ते माझं मुख्य निजधाम आणि ते इथं प्राप्त होतं मूर्धाकाशामध्ये, हृदयाकाशामध्ये, मस्तकाकाशामध्ये. पुढती जे तेथ गेले ते न घेतीची माघवती पाऊले, असा अभ्यास करत करत जे तिथपर्यंत पोचले, प्राप्त झाले, ते न घेतीची माघवती पाऊले, ते त्या अभ्यासामुळे दृढ होत हळूहळू संसार सत्य असं मानेन असे होतात. ते माघवत्या पावलांनी परत येणं नाकारतात. त्यांचं ज्ञान हे सदृढ, बळकट, भक्कम असं होत. अडोल न डगमगणार असं होत. महोदधी का मिनले स्त्रोत जैसे का लवणाची कुंजरी, इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं आलेलं होत. मी असं म्हणत होतो की रामकृष्ण उदाहरण देताना म्हणायचे की मिठाची बाहुली सागराचा तळ घ्यायला गेली तर ती फिरून माग परत ये कशाला, असं रामकृष्ण म्हणायचे. ती सागरच होऊन जाते. तसा परमात्म्याशी एकरूप झालेला परत देहभावावर येत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मिठाची बाहुली असं रामकृष्ण देत असणार उदाहरण लवणाची कुंजरी म्हणजे हत्तीण एवढं मोठं केलं असं मी सांगत होतो. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा, जसं रामकृष्णच एकदा विवेकानंदांना म्हणाले की अमृतानी भरलेला प्याला आहे, गच्च भरलेला, आणि तू मधुमक्षिका झालेला आहेस, तर तू अमृत कसा पिशील. तर नरेंद्र असं म्हणाले की त्या प्याल्याच्या काठावर मी बसेन आणि अशी चोच पुढे करून मी अमृत पिन. ते म्हणाले अमृताचा अरे प्याला आहे, तू त्याच्यात उडी मारणं मरणार नाहीस. विवेकानंदांची जी कल्पना ती आणि रामकृष्णांची इथं तुलनेचा जरी प्रश्न नव्हता तरी हत्तीण घेतलेली आहे. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयचिना माघारी परती जैसी, लवणाची हत्तीण मिठाची समुद्रात घातली असताना जशी परतून माघारी येत नाही समुद्र सून जाते. नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा, तशा ऊर्ध्वगामी जाणाऱ्या वन्ही ज्वाळा तिथून परत माग येत नाहीत. नाही तप्त लोहोनी जळा निघणे जेवी, तप्त लोहावर पडलेलं जे जळ असत पाणी असत ते परतून येत नाही, त्याची वाफ होऊन जाते. तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. तशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन जे ज्ञानाने शुद्ध पवित्र असे होऊन गेले आणि ज्ञान स्वरूप जे झाले त्यांच्या पुनरावृत्तीची वाट, पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संपून जात. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला आलेलं होत. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो, ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला उपमा काय देतात, प्रज्ञा रूपी पृथ्वी. बुद्धी आणि प्रज्ञा याच्यात ही फरक आहे. प्रज्ञा म्हणजे शुद्ध बुद्धी, स्थिर बुद्धीलाही प्रज्ञा म्हणतात, जी प्रज्ञा परमात्म्याला जाणते. जी बुद्धी परमात्म्याला जाणते तिला प्रज्ञा असं म्हणतात. जी परमात्म्याला ओळखते, दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शीभी, अशी प्रज्ञा रूपी पृथ्वी तिचं राज्य ज्याला मिळालेलं आहे असा तिचा राजा. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थू म्हणे जी जी पसावो. अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की जी जी पसावो, तुमचा प्रसाद जणू प्राप्त झाला या वचनाने. काय बोललात तुम्ही असं अर्जुन भगवंतांना म्हणाला. परी विनंती एकी देवो चित्त देतो, पण माझं एक म्हणणं आहे, विनंती अशी की माझं जे म्हणणं आहे तर ते चित्त देऊन आपण ऐकावं असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. तरी देवेसी स्वये एक होती मग माघवते जे न येती. बघा अर्जुन काय विचारतोय, ते देवेसी भिन्न आधी की अभिन्न जी. ज्यांनी बाहेरचा प्रकाश सूर्य चंद्रादिकांचा इंद्रिय घेतात, इंद्रियांमुळे समजतो, पण परमात्म्याचा प्रकाश त्या ठिकाणी इंद्रिय काही काम करू शकत नाही, त्यामुळे बाहेरचा प्रकाश काही काम करू शकत नाही. असं असल्यामुळं ज्यांनी आपली इंद्रिय निरस्त केली, ज्यांनी आपलं मन नाही सकेलं, जे वृत्ती रहित झाले, जे वृत्ती शून्य झाले आणि त्यामुळं जे परमात्म्याशी एकरूप झाले, परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर मग माघवते जे न येती, तुम्ही म्हणता की ते परत येत नाहीत, ते देवेसी भिन्न आधी, मग ते परत कसे येतील असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय. तुमचं हे बोलणं की काय, एकदा तुम्ही म्हणता की ते माझ्याशी एकरूप होतात, मग परत यायचा प्रश्न कुठे येतो असं अर्जुन भगवंताचा विचारताय. ते भिन्न असतात म्हणून परत येत नाहीत असं म्हणताय. भिन्न झाले आणि मग नंतर एकरूप झाल्यामुळं परत येत नाहीत असं म्हणतात. ते देवेसी भिन्न आधी की अभिन्न जी, ते अभिन्न असतात म्हणून परत येत नाहीत ना. मग जे अभिन्नच येतात ते परत येत नाहीत हे मुद्दामून सांगण्याची गरज काय असं अर्जुन भगवंतांना विचारतोय असं ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत. बरं का, मूळ भगवद्गीतेत हे कुठेही नाही. जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध. जर ते पूर्वीपासूनच भिन्न असतील, अनादि सिद्ध भिन्न असतील, पण तसं नाही. जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे असा तर सिद्धांत आहे. जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध. जर अनादि सिद्ध भिन्न असतील ते जीव आणि परमात्मा, तर ते परत येत नाहीत हे विधानच असंबद्ध आहे, कारण ते अनादि सिद्धच भिन्न आहेत. जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा. फुलावर षटपद म्हणजे भ्रमर बसला आणि तो कितीही एकरूप झाला तरी देखील त्याच्या एकरूप होण्याला मर्यादा आहे. खरं एकरूप व्हायचं म्हणजे भ्रमरांनी फुलच व्हायला पाहिजे. पई लक्षाहुनी अनारिसे, बाण लक्षी शिवोनी जैसे, मागूते पडती तैसे येती चिते. लक्षामध्ये बाण जरी शिरला आणि लक्षाशी एकरूप झाला असं म्हटलं तरी देखील तो एकरूप झालेला बाण नंतर वेगळेपणाने खाली पडतो ना. ते लक्ष वेगळं आणि बाण वेगळा ही वस्तुस्थिती कायमच राहते. ना तरी तू चिते स्वभावे, तरी कोणे कोणाशी मिळावे, किंवा ते आणि तू, तू परमात्मा आणि ते तुझ्याशी एकरूप होणारे, हे पूर्वीपासूनच जर अभिन्न असतील तरी मग ते तुला येऊन मिळाले आणि मग परत माग येत नाहीत असं म्हणणं म्हणजे काहीतरी चुकतच आहे. अशा वेळेला कोण कोणाशी एकरूप होणार जर मुळातच ते एकरूप असतील तर. आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. शस्त्रानी दुसऱ्या कोणाला तरी घाव घालायचा, शस्त्रानी शस्त्राला घाव कसा शक्य आहे, शस्त्र शस्त्रामध्ये रुतून बसणं कसं शक्य आहे. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोग देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी. म्हणून तुझ्याशी अभिन्न असणारे जे जीव, त्यांचा तुझ्याशी संयोग, त्यांचा तुझ्याशी वियोग, हे काही बोलणं मला रुचत नाही. नये बोलो अवयवा शरीरेसी. शरीर आणि अवयव हे जसे एकरूप तसेच जे तुझ्याशी सदैव अभिन्न, ते विलग एकरूप असं बोलणं तरी कसं काय करतोस काही कळत नाही. आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणे दिवशी, मा येती न येती हे कायसी वायबुद्धी. आणि जर तुझ्याशी जर नेहमीच जे वेगळे असतील, एकरूप कधीच नसतील, तया मिळणी नाही कोणे दिवशी, मग ते परत येतात कि येत नाहीत हे व्यर्थच बोलणं राहतं, वायबुद्धी बोलणं राहतं. तरी कोण गाते तुते पावोनी न येती मागवते. हे विश्वतो मुखा माते बुझावी जी. कोण तुला प्राप्त होऊन परत माग येत नाहीत हे विश्वतो मुख परमात्म्या मला समजावून सांग असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो. विश्वतो मुख हा एक विशिष्ट शब्द आहे. विश्वतश्चक्षु विश्वतो मुख. विश्वतोमुख याचा अर्थ स्वरूपाला किंवा शुद्ध जाणीव स्वरूप अशा परमात्म्याला असणारं मुख. आपण वस्तुतः सर्व परमात्म स्वरूप असल्यामुळं ही जी सगळी मुख आहेत ती सगळी मुख त्याचीच मुख आहेत. सगळ्यांचे डोळे हे त्याचेच डोळे आहेत, म्हणून तो विश्वतः चक्षु आहे, तो विश्वतः श्रोत्र आहे. परमात्मा तुम्हाला सर्व डोळ्यांनी पाहतो, सर्व कानांनी ऐकतो, सर्वांच्या मनाने तुमच्या बाबत विचार करतो. तो तुमच्या अवतीभोवती भरूनच राहिलेला आहे. ये आक्षेपी अर्जुनाचा, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोशला बोध शिष्याचा देखून या. अर्जुनाचा हा आक्षेप पाहिल्यावर सर्वज्ञ म्हणून जे जे आहेत त्यांच्यातला अग्रगण्य शिरोमणी असणारा असा भगवान श्री कृष्ण तोशला त्यांना संतुष्ट झाला. बोध शिष्याचा देखून या. शिष्यांनी गुरुंना अडवलेलं होतं, शिष्यांनी गुरुंना म्हटलेलं होतं की तुमचं हे बोलणं जरा विसंगत दिसतंय, आणि गुरु संतोषलेले होते. मग म्हणे का महामती, माते पावोनी न येती पुढती, ते भिन्न अभिन्न रीती आहाती दोन्ही. मग श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे महामती, महाबुद्धी असणाऱ्या अर्जुना, मला मिळून जे परत जन्माला येत नाहीत ते भिन्न अभिन्न रीती आहाती दोन्ही. भिन्नाभिन्न रीती आहात, दोन्ही दोन्ही रीतीनी ते भिन्न आणि अभिन्न एकाच वेळेला असतात. जे विवेके खोले पाहिजे तरी मी ते चिते सहज आहे. अत्यंत विवेक दृष्टीने जर खोल दृष्टीने जर पाहिलं तर मी तेच ते ज्ञानेशो भगवान विष्णू ना आहाच वाहाच तरी दुजे ऐसेही गमती. पण वरवरच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते दोघे आहेत असंही वाटतं. जसे ज्ञानेश्वर महाराज आणि विष्णू हे दोन वेगळे आहेत हे वरवरच्या दृष्टीने वाटेल. जैसे पाणीयावरी वेगळे, जैसे पाणीयावरी वेगळं तळपता दिसती कल्लोळ. पाण्यावर कल्लोळ तळपताना दिसतो. ज्ञानेश्वर महाराज कधी समुद्रावर गेले असतील त्यांच्या आयुष्यात काही माहित नाही, पण सागराची भरपूर उदाहरणं त्यांनी आपल्या सगळ्या ज्ञानेश्वरीत दिली. आम्ही एकदा समुद्राच्या काठावर होतो तर तिथून कितीतरी दूर अंतरावर असा मोठा खडक होता आणि खडकाळच बाजू होती. तर आमच्या इथं ज्या लाटा येत होत्या त्या तुलनेने तिथं जाणाऱ्या लाटा या जोरात त्या खडकाला आपटून उडून अशा उंच उडून सगळीकडे पाणी त्याचं पडत असे, पसरत असे. आम्हाला तिथं जावं असं वाटलं, आम्ही तिथं गेलो तर एक लाट त्या लाटेला दुसरी लाट गिळंकृत जणू करते आहे, पाठोपाठ तिसरी येते आहे, अशा येत येत एकदम खडकावर धडक मारत असत आणि उंच पाणी उडत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे पाणीयावरी वेगळं तळपता दिसती कल्लोळ, येरवी तरी निखिळ पाणी चिते. तिथं जाऊन विशेष पाहण्याची काही गरज नव्हती, सगळीकडे पाणीच होतं. इकडे जसं पाणी होतं तसं तिथेही पाणीच होतं. तरी देखील त्या लाटा जाऊन पाहाव्याशा वाटायच्या. त्या लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या मुळीच नव्हत्या. खोल दृष्टीने जर पाहिलं तर पाणीच होतं, पण वरवरच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते दृश्य पाहण्यासारखं होतं. का सुवर्णाहुनी आणे लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आघवेचिते। आता जर तुम्ही सोनाराच्या दुकानात जा, ते म्हणतात कि केडीएम बरोबर ना, त्याचे दागिने करा आणि वर्षावर्षात दोन दोन वर्षात डिझाईन बदला, जरा मजा तर करा, वेगवेगळ्या डिझाईनचे तर दागिने घाला, तुम्हाला काहीच फरक पडत नाही, घट नाही काही नाही, फक्त आमची मजुरी द्या म्हणजे झालं। पण तेवढ्या मजुरीत दोन वर्ष, एक वर्ष, दोन वर्ष जर तुम्ही बदलले तुमचे दागिने, तर काय होत, काय होत? पण जर बदलले तर नक्की तुमच्या मैत्रिणींना समजतात की तुझं हे डिझाईन वेगळं आहे आणि त्याकरता तुम्ही ते करता। तुमच्या नातेवाईकांना समजतात की बदललेलं दिसतंय, नवीन केलं वाटतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का, सुवर्णाहुनी आणे लेणी दिसती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आघवेचिते। पण जर नीटपणाने पाहू गेलं तर ते सोनच असतं, बाकी काही त्याच्यात वेगळं नसतं। पण ते सोनच असतं म्हणून एक मुलगी लग्न होऊन जाताना जर असं एक बिस्किट दिलं तिच्या गळ्यात बांधून तर चालणार नाही, त्याचे दागिने करून घालावे लागतात। जसे तैसे ज्ञानाची हे दिठी मजसी अभिन्न ते किरीटी, सोनाराच्या दृष्टीने सगळं सोनच, येर भिन्न ते पण उठी अज्ञान असतं, पण ते अज्ञानच इतकं आवडतं असतं। आणि साचो कारेनी वस्तू विचारे, कैसे मज एकासी दुसरे, मी एकच असताना त्या ठिकाणी द्वैत कसं असेल, असं जर खऱ्या वस्तू विचारांनी पाहू गेलं, जे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसिजेल, भिन्न अभिन्न अशा व्यवहारामध्ये उद्भवेल, असं दुसरं द्वैत काय असतं? आघवेची आकाश सुनी पोटी, बिंबची जई आते खोटी, तई प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे, का कल्पांतीची या पाणीया, काय वोत भरती धनंजया, म्हणून कैसे अंश अविक्रिया एका मज, परी ओघाचे नी मेळे पाणी उजू, परी वाकुडे झाले रवी दुजेपणा आले तोय बगे, व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे काहीसया ही मिळे, तरी घटमठी वेटाळे तैसे ही आधी। समजते ना मी काय वाचतोय ते? पुढच्या वेळेला बघू, आपली वेळ संपली, 9:30 वाजले। आघवेची आकाश सुनी पोटी, सगळं आकाश व्यापून बिंबची जई आते खोटी, सगळं आकाश व्यापून आपल्या पोटामध्ये बिंबची जई आते खोटी, ब्रह्मांड गोळ व्यापून राहिल्यानंतर तई प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे, मग प्रतिबिंब कशात उमटेल? सगळं आकाश भरून तो ब्रह्मगोळ, सगळा भरून तो सूर्य नारायण जेव्हा निघून जातो तेव्हा त्याचं प्रतिबिंब कशात उमटणार आहे? जल सूर्य हा सूर्य असेल तर भासेल, भिन्ना भिन्न ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशावर तरी अवलंबून आहे। सूर्य असेल तर जल सूर्य असेल, पाण्यात पडणार सूर्याचं प्रतिबिंब, पण सगळं आकाश व्यापून तो ब्रह्म गोळ व्यापून नंतर सूर्य जेव्हा निघून जातो तेव्हा प्रतिबिंब कशात उमटणार? वगैरे वगैरे पुढच्या वेळेला बघू। हरि ओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ई ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरि 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 हरि। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।